सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज जी पर्सनॅलिटी आपल्या सोबत आहे अशा मंडळींसोबत बोलताना आहे ना एक वेगळीच एनर्जी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवत असते. प्रचंड अभ्यासू श्री नरेंद्र पाटील सर मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहे आणि इतकं मोठं पद भूषवत असताना संपूर्ण आयुष्यात त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. सर इंजिनियर झाले आहेत, इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी एमपीएससी क्रॅक केली, त्यानंतर यूपीएससी क्रॅक केली आणि त्यानंतर ह्या इतक्या दिग्गज पदापर्यंत ते पोहोचू शकले आहेत. एकूणच कष्टानं परिपूर्ण असं जीवन आणि स्पर्धा परीक्षा देत असताना बऱ्याचशा अडचणी मनात येतात. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या घरच्यांची सुद्धा तुमच्याकडून स्वप्न होती, तुमच्याबद्दल स्वप्न होती आणि जेव्हा तुम्ही उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलं तेव्हा घरच्यांची रिएक्शन कशी होती, एकूणच तुम्हाला कसं फील होत होतं त्या काळी त्यावेळेला?
त्यावेळेस मी एमपीएससी पास झाल्याचा आनंद फार मोठा होता. मला मी पहिल्याच झटक्यात एमपीएससी झालो होतो आणि त्याचा रिझल्ट आला, मला वर्ग एक तो एक पद महाराष्ट्र शासनामध्ये मिळालं, त्यामुळे आणि एक हे पण होतं की अॅश्युरन्स पण होता की चला आता बाबा आपल्याला हातात आता काहीतरी आहे, आता अजून पुढे लढायला आपल्याला किंवा अजून अभ्यास करायला वाव आहे, हा एक विश्वास त्याच्यामध्ये होता. परत आपण करू शकतो हा पण एक फार मोठा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स मला मिळाला आणि खूप मोठा आनंद झालेला होता. लागलीच काही दिवसात यूपीएससीचा पण रिझल्ट लागला आणि तिथेही माझं सिलेक्शन झालेलं होतं. त्यामुळे मग एकाच वर्षी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये दोन्ही ठिकाणी सिलेक्ट झालो, भरपूर आनंद झालेला. पण मग एक नवीन प्रश्न निर्माण झाला.
अच्छा नाशिक फोकस्ड असणं गरजेचं आहे, तुमचा सर्कल चांगला असणं गरजेचं आहे. एकूणच आपल्या अवतीभोवती जी मंडळी आहेत ज्या लोकांमध्ये आपण वावरतो ही गोष्ट खरंच हे ठरवते की इन फ्युचर तुमचं काय होणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर जर खरंच संगत चांगली नसेल आपली तर जर संगत बदला नाहीतर मग एक ऍटिट्यूड स्वतःमध्ये अवतरला पाहिजे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर सरांशी अजून बरंच बोलायचंय, बजाते राहू.